हेलो
हाँ पांगारे का हाँ नमस्कार अमोल सावंत बोलत होतो पनासी स्किन केअर शॉप वेबसाईट हॅपीनेस ऑफ हाँ तुम्ही आमच्या प्रोजेक्ट बद्दल इन्क्वायरी केली होती हाँ तर काही पुढे डिसिजन झालं सर
सर मी विचारलं होतं की मला फ्लॅट बी घ्यायचा आहे आणि का पण पाहिजे होतं दोन्ही संदर्भात मी बोललो होतो
पण मग मी तुम्हाला म्हटलं होतं येऊन तुम्ही भेटा म्हणून आमच्या इंजिनियरना त्यांना तुम्ही भेटला होतात का
हो भेटलो होतो ना भेटलो
कोणाला भेटला होता
माझं नाव आठवत नाही हो
मग काय म्हणाले तुझे
ते म्हणले सध्या आता प्रोजेक्ट आम्ही दिलेलं आहे काम दिलेलं आहे पुढच्या याच्या वेळेस आम्ही तुम्हाला अपॉइंटमेंट करतो म्हणजे
एक दोन मिनिटं होल्ड करतो मी ते आहेत का बघतो काही बिल्डिंग एखाद्या चालू होण्याच्या स्थितीत आहेत त्याचं काम दिलंय नाही दिलंय मी एकदा जरा विचारून घेतो त्यांना आणि मग मी नाही येत आता